आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाई राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 2047 पर्यंत विकसित व्हायचं असेल तर भारताला आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। जीएसटीमधल्या दर कपातींमधल्या त्रुटींविषयी 1915 या क्रमांकावर तक्रार करता येणार। H-1B व्हिसा शुल्कवाढीचा अमेरिका फेरविचार करेल अशी भारताला आशा, या शुल्कवाढीवर नॅसकॉमकडूनही चिंता व्यक्त। ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना 2023 या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाचा डाव गडगडला। स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या शतकपूर्तीपर्यंत म्हणजे 2047 पर्यंत विकसित व्हायचं असेल तर भारताला आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। गुजरातमधल्या भावनगरमध्ये समुद्र से समृद्धी तक या कार्यक्रमात ते बोलत होते।
भारत आज विश्व बंधु की भावना से आगे बढ़ रहा है। दूसरे देशों पर हमारी निर्भरता, यही हमारा सबसे बड़ा दुश्मन है। और हमें मिलकर भारत के दुश्मन को, निर्भरता वाले दुश्मन को हराना ही होगा। दुनिया की सबसे बड़ी आबादी वाले देश को आत्मनिर्भर बनना ही होगा।
यावेळी त्यांनी 32,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं। त्यात मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलच्या उद्घाटनाचाही समावेश आहे। 4.25 लाख वर्गफूट क्षेत्रफळावर उभं राहिलेलं हे देशातलं सर्वात मोठं क्रूज टर्मिनल आहे। वर्षाला 10 लाखांहून अधिक प्रवासी आणि एकाच वेळी 5 क्रूज इथं उभ्या राहू शकतात। यावेळी 66,000 कोटी रुपयांचे 21 सामंजस्य करार झाले। त्यात महाराष्ट्रात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्याच्या कराराचा समावेश आहे। प्रधानमंत्र्यांनी अहमदाबादजवळच्या लोथल इथल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाला भेट दिली। कच्छमध्ये धोरडो हे गाव पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करत असून त्याचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांनी केलं। वस्तू आणि सेवा करातले बदल देशातल्या नागरिकांना फायद्याचे ठरावे म्हणून केले आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं। कर पुनर्रचनेत 375 वस्तू आणि सेवांवरचा कर कमी झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली। जीएसटी संदर्भातल्या इतर बातम्या ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून।
जीएसटीच्या दरांमध्ये केलेल्या कपातीच्या अंमलबजावणीत काही अडचणी आल्या तर ग्राहकांना 1915 या क्रमांकावर देशातल्या 17 विविध भाषांमध्ये तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे। वाहनं, बँकिंग, ई कॉमर्स, ग्राहकोपयोगी वस्तू आणि उपकरणं अशा विविध वस्तूंवरच्या कर आकारणीसंदर्भातल्या तक्रारी या मदत क्रमांकावर नोंदवता येतील। जीएसटी कर पुनर्रचनेचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने रेल्वेने बाटलीबंद पाण्याच्या कमाल विक्री दरात कपात करायचं ठरवलं आहे। त्यानुसार येत्या सोमवारपासून रेल नीरची 1 लिटरची बाटली 15 ऐवजी 14 रुपयांना तर अर्धा लिटरची बाटली 10 ऐवजी 9 रुपयांना मिळेल। या नवीन कररचनेत घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या किमतीत अनेक बदल झाले आहेत। दूरचित्रवाणी संच, एअर कंडिशनर, डिशवॉशर यासारख्या वस्तूंवरचा कर 28% वरून 18% कमी करण्यात आला आहे। या सुधारणांमुळे उपकरणांची मागणी वाढून देशांतर्गत उत्पादकांना बाजारपेठेत वाव मिळेल, तसंच या उपकरणांसाठी लागणाऱ्या वायरिंग, कूलिंग सिस्टीम, एलईडी पॅनेलचे पुरवठादार आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ही नवी कररचना लाभदायक ठरणार आहे।
महत्वाकांक्षी अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचा सुरत ते बिलीमोरा हा पहिला टप्पा 2027 सुरू होईल अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली। या प्रकल्पाचा ठाण्यापर्यंतचा टप्पा 2028 तर वांद्रे कुर्ला संकुलापर्यंतचा भाग त्याच्या पुढच्या वर्षी पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी दिली। बुलेट ट्रेन मार्गावरच्या घणसोली ते शिळफाटा या दरम्यानच्या 5 किलोमीटरच्या बोगद्याचं जोडकाम केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत आज पूर्ण झालं। या प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल रेल्वेमंत्री म्हणाले,
करीब करीब मुंबई अहमदाबाद प्रोजेक्ट में 320 किलोमीटर का वायाडक्ट यानी जो ब्रिज वाला पोर्शन है, 320 किलोमीटर का ब्रिज का पोर्शन कम्प्लीट हो गया है। सारे स्टेशन पे बहुत अच्छा काम चल रहा है। नदियों पे जो पुल बन रहे हैं वो भी बहुत तेजी से कम्प्लीट हो रहे हैं। साबरमती जो टर्मिनल है वो करीब करीब कम्प्लीट हो गया है।
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. H1B व्हिसा शुल्कवाढीमुळे अनेक कुटुंबांवर वाईट परिणाम होणार असून अमेरिकन प्रशासनानं याचा विचार करावा अशी प्रतिक्रिया भारतानं दिली आहे. H1B व्हिसा शुल्क 2 ते 5,000 अमेरिकन डॉलरवरून वाढवून ते 1,00,000 करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच घेतला आहे. त्यावर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कुशल कामगारांच्या स्थलांतरामुळे तंत्रज्ञान विकास, नवोन्मेष, आर्थिक विकास यांना चालना मिळते. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशात संपत्ती निर्माणात याचा मोठा वाटा आहे असंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. H1B व्हिसा शुल्कात वाढ करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचा नवोन्मेष, परिसंस्था आणि रोजगारावर परिणाम होईल असं माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख संस्था नॅसकॉमनं म्हटलं आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या वेळेबाबतही नॅसकॉमनं चिंता व्यक्त केली आहे. या निर्णयाचा परिणाम H1B व्हिसावर असलेल्या भारतीय नागरिकांवरही होणार आहे. शुल्कवाढीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवास न करण्याचं तसंच अमेरिकेत परतण्याचं आवाहन मेटा आणि अमेझॉन या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना केलं आहे. नवीन शुल्क लागू होण्याआधी कर्मचारी अमेरिकेत परतले नाहीत तर ते तिथेच अडकून पडू शकतात असा इशारा कंपनीनं दिला आहे. सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारनं वैद्यकीय खर्चासाठी उपयुक्त ठरणारा आरोग्य विमा आणि आयुर्विमा संरक्षण क्षेत्रातही नवनवीन योजना आणल्या आहेत. या योजनांविषयी अधिक माहिती आता घेऊया.
आकस्मिक संकटांमुळे असुरक्षित होऊ शकणाऱ्या आर्थिक भविष्याला सुरक्षित करण्यासाठी उपयुक्त ठरणारा विमा सर्वांना परवडणाऱ्या किमतीत मिळावा यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यांचा समावेश असलेल्या जनसुरक्षा योजना सुरू केल्या. यासंबंधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
12 रुपये में 2,00,000 रुपये की इन्शुरन्स स्कीम लेकर के हम आए हैं, क्योंकि हम चाहते हैं कि देश के सामान्य व्यक्ति के जीवन में, क्योंकि संकट अमीरों को नहीं आता है जी, संकट गरीब को आता है. ये स्कीम ऐसी है, आपको सिर्फ फॉर्म भरना है, अगर आप बीमार भी होंगे तो भी इसको विमा मिल सकता है.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत अपघाती मृत्यू आणि अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास किमान हप्त्यावर 2,00,000 रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेद्वारे कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास किमान हप्त्यावर आयुर्विम्याचा परतावा मिळू शकतो. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही पूर्णपणे सरकारद्वारे वित्तपुरवठा होणारी जगातील सर्वात मोठी वैद्यकीय विमा आणि हमी योजना आहे.
मल्याळी ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना 2023 या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीवरून केंद्र सरकारनं हा पुरस्कार जाहीर केला आहे. प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते असणाऱ्या मोहनलाल यांची कारकीर्द अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायक आहे. 23 सप्टेंबरला 71व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार समारंभात त्यांना फाळके पुरस्कारानं गौरवण्यात येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोहनलाल यांचं अभिनंदन केलं आहे. मोहनलाल यांची अभिनयशैली उत्कृष्टता आणि बहुमुखी प्रतिभेचं प्रतीक आहे. आपल्या समृद्ध अभिनयाच्या जोरावर त्यांनी मल्याळम सिनेमा रंगभूमीची अनेक दशकं गाजवली असं प्रधानमंत्री म्हणाले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या 3र्या सामन्यात 413 धावांचं लक्ष गाठताना भारतीय महिला संघाचा डाव गडगडला. दिल्लीत सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बेथ मुनी हिनं केलेल्या 138 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संघ 412 धावांमध्ये सर्वबाद झाला. त्यानंतर खेळायला आलेल्या भारतीय संघाच्या सलामीच्या 2 फलंदाज 85 धावांच्या आतस्तंभूत परतल्या होत्या. सलामीवीर स्मृती मंदना हिनं 5 षटकार आणि 17 चौकारांसह 1,625 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर हिनं 8 चौकारांसह 52 धावा करून बाद झाली. शेवटचं वृत्त हाती येईल तेव्हा भारताच्या 32 षटकात 6 बाद 278 धावा झाल्या होत्या. चायना मास्टर बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत त्यांनी मलेशियाच्या जोडीवर 21-17 21-14 अशी सहज मात केली. त्यांचा अंतिम फेरीतला सामना उद्या होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2047 पर्यंत विकसित व्हायचं असेल तर भारताला आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. GST मधल्या दर कपातींमधल्या त्रुटींविषयी 1915 या क्रमांकावर तक्रार करता येणार. H1B व्हिसा शुल्कवाढीचा अमेरिका फेरविचार करेल अशी भारताला आशा. या शुल्कवाढीवर नॅसकॉमकडूनही चिंता व्यक्त. ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना 2023 या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या 3र्या सामन्यात भारतीय महिला संघाचा डाव गडगडला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.